श्री चांगदेव पासष्टी ज्ञानेश्वर माऊलींच्या प्रेमळ भाविकांना नमस्कार. त्रेचाळीसावी ओवी सुरू आहे. घेवो पाहे तुझे दर्शन, तव रूपा येवो पाहे मन. तुझे दर्शन घ्यायला खूप माझी इच्छा आहे की तुझे दर्शन घ्यावे, आत्मदर्शन घ्यावे. पण ज्याला रूप नाही त्याचे दर्शन कसे काय घेता येईल, त्याचे तर आत्मदर्शनच घ्यावं लागेल ना. पण तसं करायला गेलो तर मन वर येते. तव रूपा येऊ पाहे मन, मन रूपाला येऊ पाहते. तेथे दर्शना होय अवजतन ऐसे गमू लागे, आणि म्हणून तेथे तुझ्या दर्शनाला गौणत्व येते, अडचण येते असे वाटू लागते. म्हणजे मन जर मध्ये असेल तर मग तुझे दर्शन घेणे हे शक्यच होणार नाही. आणि मनाला सायलेंट करण्याची हातवटी कुठून येत असेल तर ते गुरुकृपेपासून येते. सद्गुरूंची कृपा झाली, सद्गुरूंची इच्छा झाली, सद्गुरूंचा अनुग्रह झाला, उपदेश प्राप्त झाला, तरच मग हळूहळू हळूहळू हे मन ताब्यात येते. तेही एका क्षणात येत नाही बरं का. त्यालाही जन्मोजन्मीचे साधन लागते, जन्मोजन्मीची तपस्या लागते. आणि म्हणून गुरुकृपेनेच हळूहळू ते ताब्यात येते. आणि एकदा परमार्थासाठी मन हे पूर्णपणे सिद्ध झाले की मग हळूहळू प्रगती होत जाते. काल तुकाराम महाराजांच्या एका अभंगाच्या माध्यमातून सांगण्यात आलं की जसे सूर्याची किरणं सर्व रस किंवा ओलावा हे शोषण करून टाकते, आणि हे शोषण करून कुठल्याही अवगुणांना आपल्यापर्यंत येऊ देत नाही, आणि त्याचे ते अवगुण किंवा दोष सूर्याला लिंपत नाही, सूर्याला कुठलाही डाग लागत नाही. तर सर्वांच्या ठिकाणी समत्व ठेवून कुणाचेही काही चोरून घेत नाही सूर्य. त्याप्रमाणे इतक्या शुद्ध आणि पवित्र भावनेनी जर सद्गुरूंच्या चरणावर आपला विश्वास असेल तर मग हळूहळू आध्यात्मिक प्रगती होत जाईल. तर शिष्याला सद्गुरूंचा अनुग्रह, दीक्षा, कृपा, प्रसाद कसा मिळतो ते थोडंसं पाहूया. आधी त्याची स्थिती कशी असते त्यावर थोडा विचार करूया आजच्या भागात. पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय. तर त्या तो कृपा प्रसाद कसा मिळतो. जे भव समुद्री पोळले विषय मदे अंध जाहले, चौऱ्यांशीत वाहू लागले मार्ग सुचेना तयासी. ऐसे विश्व बहुत बुलाले मी जीव म्हणोनी धावू लागले, मुळीचे स्मरण विसरले मी कोण ऐसे. जे भव समुद्री पोळले, पोळले म्हणजे भाजले जळले, विषय मध्ये अंध झाले, विषय वासनेत आंधळे झाले, चौऱ्याऐंशीत वाहू लागले मार्ग सूचना त्यांशी. सर्व 84 कोटी योनीमध्ये वाहून सुद्धा फिरून सुद्धा त्यांना मार्ग मिळेना. ऐसे विश्व बहुत बुडाले मी जीव म्हणून धावू लागले, आणि मुळीचे स्मरण विसरले मी कोण ऐसे. आणि हे करत असताना या सर्व धावाधावीत या सर्व घडामोडीमध्ये आपल्या मूळ स्वरूपाला विसरले. सद्गुरूंची प्राप्ती होण्यापूर्वी चांगदेवासारखे अनेक जण या भवसागरामध्ये पडून विषयांच्या मदाने अंध होऊन 84 लक्ष योनीत वाहू लागतात. त्यांना त्यातून सुटण्याचा कोणताही मार्ग सापडत नाही. कसा सापडेल? कारण समर्थ असा सद्गुरू नसेल तर मार्ग सापडू शकत नाही. त्यांना मार्ग सापडत नाही, मार्ग सुचत नाही असे असंख्य जीव सैरावैरा धावत सुटतात. आणि मुळात आपण कोण आहोत हेच ते पूर्णपणे विसरलेले असतात. चांगदेव महाराज हे महान योगी होते. ते महान योगी खरे, पण मी मुळात कोण याचा त्यांना विसर पडलेला असावा. आणि म्हणून चांगदेव 65 ही खटपट आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना चांगदेव 65 सांगण्यामागचा हेतू हाच असावा, कारण ते आपल्या मूळ स्वरूपाला विसरले असावेत. 1400 वर्षांचं एका तपी साधक योग्याचं आयुष्य, पण तो एक मूळ धागा असतो तो कुठेतरी मिसिंग आहे. त्यांना त्यांच्या पूर्वपुण्याईने माऊली ज्ञानेश्वरांसारखे ब्रह्मज्ञानी प्रेमळ असे संत भेटले. आणि त्या संतांनी या चांगदेव 65 माध्यमातून चांगदेवांना उपदेश केला. आत्मा, परमात्मा, ब्रह्म, परब्रह्म, हे चांगदेवा हे सगळं तूच आहेस. आत्मा, परमात्मा, ब्रह्म, परब्रह्म, तूच वटेश्वर, तूच चक्रपाणी, हे सगळं तूच आहे असा बोध केला. तथापि सद्गुरूंच्या अनुग्रहाशिवाय या बोधाचा, या ज्ञानाचा, या उपदेशाचा अनुभव येणे हे शक्य नव्हते. समर्थ रामदास स्वामी सोलीव सुख नावाच्या या प्रकरणामध्ये सांगतात. सोलीव सुख नावाचं एक प्रकरण आहे. शिष्य मुक्त होण्यासाठी सद्गुरूंना शरण जातो. सद्गुरू हे फार उदार असतात. त्यांची उदारता, त्यांचं औदार्य फार प्रचलित असते. आणि सद्गुरूंना कोणाबद्दल काहीच वावग किंवा कोणाबद्दल काही असं वाटत नाही की याच्यापासून हे लपवावं किंवा ते लपवावं. ते सर्वांना सारखं ओपन करून ठेवतात. सर्व ज्ञान सर्वांना वाटून देण्यासाठी सद्गुरू तत्पर असतात. शिष्य म्हणतो, ऐसे औदार्य तुझे सगन, म्हणून आलो मी शरण, दयार्णवा कृपा करुन, मज दातारे तारावे. शिष्य म्हणतो की ऐसे औदार्य तुझे सघन, हे गुरुवर्या तुझी उदारता, तुझे औदार्य इतके घट्ट, इतकं थोर आहे, म्हणून आलो मी शरण, आणि तुझ्या या उदारपणामुळेच मी तुला शरण आलेलो आहे. दयार्णवा कृपा करुन, मज दातारे तारावे. हे दातारा कृपा करून मला तारा. आपण आपणाचे पावे, ऐसे माझे मनी बोलावे, ते दातारे गोचर करावे, रोकडे ब्रह्म. आपण आपणांचे पावे, ऐसे माझे मनी बोलावे. माझ्या मनाला अशी ओढ लावा सद्गुरू, माझ्या मनाला असा उपदेश द्या जेणेकरून आपण आपणाचे पावे, मी मलाच प्राप्त होईल. ते दातारे गोचर करावे, रोकडे ब्रह्म. असं जे माझ्यामध्येच ब्रह्म आहे, रोकडे ब्रह्म, कॅश कॅश इन्स्टंट ब्रह्म, ते हे दातारा मला गोचर करावे, माझ्या अनुभवाला नावे. ऐसा शिष्याचा प्रश्न ऐकोनी, ज्ञानाचे भरते आले स्वामी लागोनी, आसन सोडोनिया तये क्षणी, कळकळोनी भेटले। ऐसा शिष्याचा प्रश्न ऐकोनी ज्ञानाचे भरते आले स्वामी लागोनी, आसन सोडून या तई क्षणी कडकडोनी भेटले। सोलीव सुख आहे। शिष्य म्हणतो, हे गुरुदेवा, तुमचे महान औदार्य प्रसिद्ध आहे आणि ते पाहून मी तुम्हाला शरण आलो आहे। हे दयासागरा, या भवसागरामधून माझा उद्धार करा, माझ्यावर एवढी कृपा करावी गुरुदेवा, मला माझ्या निजरूप आत्मस्वरूप प्राप्तीसाठी असा उपदेश करा की ते रोकडे परब्रह्म मला सहज गोचर होईल, दिसेल। त्या शिष्याचा असा हा प्रश्न ऐकून गुरुदेव स्वामींना ज्ञानाचे प्रेमाचे भरते आले आणि त्यांनी त्या शिष्याला आपल्या आसनावरून उठून कडकडून मिठी मारली। सद्गुरूंचा हा दिव्य स्पर्श होताच सद्गुरू म्हणतात, बाळा घेही निजवस्तू आत्मस्थिती, नाही का? अर्थ त्याचा हाच होतो। सद्गुरूंनी तोंडानी काही म्हटलं असेल तरी त्याचा अर्थ हा होतो। आता सद्गुरूंची तऱ्हा निराळी असते, निरनिराळ्या प्रकारचे सद्गुरू असतात, त्यांचा उपदेश करण्याचा प्रकार किंवा त्यांची पद्धत ही निरनिराळी असते। बाळकृष्ण देव किंवा त्याला बाळ म्हणायचे, बाळा म्हणायचे, बाळ म्हणायचे साईबाबा, ते देव हो, त्यांचं आडनाव देव होतं आणि सरकारी नोकरीत होते, वरिष्ठ पदावर होते। त्यांना ज्ञानेश्वरी आपण वाचावी, ज्ञानेश्वरी आपल्याला कळावी अशी खूप त्यांना तळमळ लागलेली असायची। बाळकृष्ण यशवंत देव असं नाव होतं त्यांचं। ते खूप प्रयत्न करायचे पण ज्ञानेश्वरी हा विषय एक दोन वाचनामध्ये समजण्यासारखा विषय तर नाही आहे आणि नुसता वाचून समजण्याचा विषय तर आहेच नाही। जोपर्यंत सद्गुरूंची कृपा होत नाही, जोपर्यंत परमात्मा डायरेक्टली इनडायरेक्टली कृपा करत नाही, तोपर्यंत ज्ञानेश्वरी हा विषय काही कळत नाही। तर ते एकदा शिर्डीत आलेत। शिर्डीत ते यायचे नेहमी पण साईबाबांना कसं विचारावं हे त्यांना कळायचं नाही। एकदा ते निश्चय करून आले की यावेळी मी गेल्यानंतर साईबाबांना मी विनंती करेल की माझ्यावर कृपा करा आणि मला ज्ञानेश्वरी कळू द्या, समजू द्या। ते आले, साईबाबांचे दर्शन घेऊन त्या वाड्यात परत गेलेत आणि परत गेल्यानंतर तिथे चौकशी करू लागलेत। तर तत्कालीन जे पंडित ब्राह्मण होते ज्यांना ज्ञानेश्वरीबद्दल काही कळत होतं किंवा त्यांना समजलेली होती किंवा गीता तत्व त्यांना माहिती होतं किंवा जे संस्कृतचे प्रचुर विद्वान होते अशा लोकांशी ते चर्चा करू लागले की कशी वाचावी, काय करावं, कसं करावं। तर एकाने सांगितलं की तू काय कर की वाचन करायच्या आधी तुम्ही इथून ज्ञानेश्वरीची एक प्रत विकत घ्या आणि ती ज्ञानेश्वरीची प्रत विकत घेऊन साईबाबांकडे जा। आता त्या काळामध्ये विष्णुबुवा जोग वगैरे यांनी प्रकाशित केलेले ज्ञानेश्वरीच्या टीका, ज्ञानेश्वरीच्या प्रती उपलब्ध होत्या। राजवाडे प्रत होती, जोग महाराजांची प्रत होती, देगलूरकरांची प्रत होती। तर या प्रती त्या काळात होत्या। तर एक प्रत घेऊन देव तिथे गेलेत, माऊली साहेबांच्या चरणी गेलेत आणि साहेबांना म्हटलं की हे ज्ञानेश्वरी मी आणलेली आहे, कृपा करून तुमचा हात याला लागू द्या आणि मला ज्ञानेश्वरी कळेल असं करा. साहेबांनी पुस्तक ठेवून घेतलं आणि त्यांना म्हटलं की 1 रुपया काढ. त्यांनी 1 रुपया काढला आणि ते वर गुलवत बसले. त्या वर वरचे वर फेकायचे आणि झेलायचे, गुलवणे म्हणतो आपण गावाखेड्यामध्ये त्याला. आणि नंतर म्हणले की नाही, मी हा ग्रंथ तुला देणार नाही, तू जा. तर मशीद दुपारची वेळ होती, दुपारची सभा संपल्यानंतर सगळे आपापल्या ठिकाणी गेले बिराडात आणि जेवण करत होते. तेवढ्यात साहेबांनी पाठवलं बोलवणं की तो एक नवीन बामण आलेला आहे, त्याला बोलवणार ज्यांनी ही सकाळी पुस्तक आणलेलं. मुलगा गेला एक बोलवायला आणि बोलवून आणलं. त्याच्यावरती ते खूप रागवले, खूप शिव्या श्राप दिला, खूप शिव्या श्राप दिला, खूप रागवले, खूप घाणेरड्या घाणेरड्या शिव्या. त्याला भीती वाटू लागली की मी इतक्या पवित्र ज्ञानेश्वरीबद्दल बोलतोय आणि हे मला राख रांगोळी करतात आणि मला बोलतात इतक्या जोराजोरात. असं करून ते रडत रडत परत गेलेत वाड्यात. नंतर संध्याकाळ झाली, संध्याकाळी परत दरबार भरला आणि बाळ यशवंत देवही आलेले होते. त्यांना साहेबांनी जवळ बोलवलं आणि जवळ बोलून त्यांना म्हणलेत की मी तुला चंदनाच्या पाटावर बसून सोन्याच्या ताटामध्ये चंदनाचा टिळक लावायला इथे बसलेलो आहे आणि तुझी घाणेरडी सवय चिंद्या चिवडायची तुझी जात नाही. तुझी चिंद्या चिवडायची सवय जाईल कधी? तू माझ्या चिंद्या चोरलेल्या आहेत, तू चोर आहेस. परत रागवले. यशवंत देव, बाळ यशवंत देव, त्यांना कळे ना की मी कधी काय चिंद्या चोरल्यात, मी कोणत्या चिंद्यांची. पण साईबाबांना जे म्हणायचं होतं ते त्यांना समजलंच नाही. साईबाबांना जे त्यांना सांगायचं होतं की ज्ञानेश्वरी हा विषय इकडे तिकडे चव्हाट्यावर बोलण्याचा विषय नाही आहे. याला विचारू दे, त्याला विचारू दे, याचा विषय नाही आहे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी हा आचरणाचा विषय आहे. मी तुला चंदनाच्या पाटावर सोन्याच्या ताटामध्ये चंदनाचा टिळक लावून तुझ्या हातात लाडू द्यायला बसलो आहे आणि तू आपला चिंद्या चिवडतोस. पहिलं तर मी ज्ञानेश्वरी वाचतो, इथे मी शब्दाची गरजच नाही आहे. मी ज्ञानेश्वरी वाचतो, मी ज्ञानेश्वरी ऐकतो किंवा मी ज्ञानेश्वरीप्रमाणे आचरण करतो किंवा ज्ञानेश्वरीची उदाहरणं देतो, इथे मी शब्दाची कुठे काही गरजच नाही आहे. आणि दुसरं, ज्ञानेश्वरी हा आत्मज्ञानाचा विषय आहे, याला त्याला विचारायचा विषय नाही आहे. सद्गुरूची कृपा झाल्यानंतरच हे कळू शकतो. असं बोलून त्यांना ती ज्ञानेश्वरीची प्रत दिली आणि त्यांना सांगितलं की दररोज थोडं 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 मन लावून वाचत जा आणि जे वाचलं त्याचं चिंतन करत जा आणि जे चिंतन केलं त्याचं नित्य स्मरण ठेव, जेणेकरून ते तुझ्या आचरणात येईल. बाळ यशवंत देव म्हणतात की वर्षभरानंतर परत आणखीन साईबाबांनी त्यांना स्वप्नात येऊन एकदा विचारलं की काय वाचन सुरू आहे ना. त्यांनी म्हणलं हो. साई म्हणाले की हळूहळू वाचत जा. देव म्हणाले मी हळूहळू वाचतो पण मला कळत नाही. काय कळत नाही? ते म्हटले मला अध्यात्म कळत नाही, त्यात काय वाव गाय, चल उघड. असं म्हणता बरोबर त्यांचं स्वप्न भंग झालं आणि नंतर बाळ कंटिन्युअस आयुष्यभर त्या ज्ञानेश्वरीचा अभ्यास करत राहिलेत. अशी प्रत्येक सद्गुरूंची आपापली तरा आहे. ते वाईट जरी आपल्याला वाटत असलं, शिवी शिवी जरी म्हणत असतील, तरी त्यातला काय बोध होतो, बाळा घे ही निज वस्तू, ही आत्मस्थिती. ऐसे पाहुनी सद्गुरुनाथ पद्महस्त मस्तकी ठेवित, वत्सा सावध त्वरित निज रूप पहा पुले। असे सद्गुरुनाथ डोक्यावर हात ठेवतात। फिजिकली ठेवत असेल की नाही, पण नक्कीच हात ठेवणे इथे फिजिकली महत्त्वाचं नाही, पण त्यांचा तो उपदेश गुरुवाक्य वत्सा सावध त्वरित निज रूप पहा पुले, या ठिकाणी ही कुंडलिनी सिद्ध महायोगाची म्हणजेच शक्तिपाताची स्पर्श दीक्षा होत असताना दाखविली आहे। आणि 6व्या अध्यायात ज्या पद्धतीने माऊलीने लिहिलेलं आहे ज्ञानेश्वरीत, ते तर कमालच आहे। मागच्या प्रकरणामध्ये चांगदेवांना अशीच शक्तिपाताची दीक्षा मुक्ताबाईने दिल्याचे आपण एक श्लोक आपण काही अभंग पाहिले होते निळोबरायाचे। नाथ संप्रदायामधील गैनीनाथांकडून हा शक्तिपात साधनेचा वारसा निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपान, मुक्ताबाई या भावंडांकडे आलेला होता। आणि या साधनेने अनेक आर्त जिज्ञासु मुमुक्षू सर्व भक्तांना समाधानी केलेले आहे। चांगदेव 65 या ग्रंथामध्ये अशा भक्तांच्या उद्धाराची तळमळ दिसून येते। माऊली ज्ञानेश्वर महाराज हे महान शक्तिपाताचे आचार्य, त्यांच्या हस्तस्पर्शाने रेडासुद्धा वेद बोलू शकला, जड भिंतसुद्धा चालू शकली। आणि हा सर्वच विषय साधकांना मोठा लाभदायक आणि कल्याणदायी आहे। पण त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुरुचा उपदेश व्हायला पाहिजे, आणि गुरुचा उपदेश झाल्यानंतर मन हे हळूहळू ताब्यात यायला पाहिजे। घेवो पाहे तुझे दर्शन, तव रूपा येवो पाहे मन, तेथे दर्शना होय अवजतन, ऐसे गमो लागे। हे चांगदेवा, तुझे दर्शन घ्यावे हे मला वाटते, त्याची मला तळमळ लागलेली आहे, पण भीती वाटते की मध्येच हे मन गडबड करू शकेल। आणि म्हणून जोपर्यंत मन ताब्यात येत नाही, तोपर्यंत आत्मस्वरूप आपल्याला दिसू शकत नाही। इनडायरेक्टली हा बोध चांगदेवांसाठी की तू पहिल्यांदा तुझ्या मनाला ताब्यात आण, मग तुला गुरु उपदेश करतील आणि तो उपदेश तुझ्यात शक्तिपात करेल। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकारा, श्री पंढरीनाथ महाराज की जय।